आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कसारा मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका पालघर घोटी दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं बीडमध्ये महापशुधन एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान अल्पवयीन मुलाला मतदान केंद्रात प्रवेश दिल्याप्रकरणी सोलापुरात दोघे निलंबित. आणि मुंबईत निर्माणाधीन मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळल्यानं एकाचा मृत्यू, तिघे जखमी. केंद्र सरकारनं कसारा ते मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका तसंच घोटी ते पालघर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णय घेतला आहे. माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतल्या निर्णयांची माहिती आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली.
कसारा मनमाड थर्ड और फोर्थ लाइन, ये 131 किलोमीटर का प्रोजेक्ट है जिसमें 10,154 करोड़ रुपीस का प्रोजेक्ट. 135 किलोमीटर के इस सेक्शन में 28 किलोमीटर की 5 टनल्स बनाई जाएगी. बहुत पुराने समय से बना हुआ जो अलाइनमेंट है वो अलाइनमेंट काफी गोल घूम के जाता है. इस नए प्रोजेक्ट में इन दोनों थर्ड और फोर्थ दो नई लाइन्स होंगी. वो प्रैक्टिकली बहुत सारे गोल घूमने वाले सेक्शन को बाईपास करके थ्रू टनल जाएगी.
राष्ट्रीय महामार्ग 160A च्या घोटी त्र्यंबक पालघर या टप्प्याचं चौपदरीकरण करण्याचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे. यामुळे दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग समृद्धी महामार्गाशी हा भाग जोडला जाणार आहे. 154 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 3,320 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 1,00,000 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे. 10,00,000 अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांना याचा लाभ होईल. यातून शहरांचा पुनर्विकास, शहरांचं वृद्धी केंद्रात रुपांतर तसंच पाणी आणि स्वच्छता या समस्यांवर काम केलं जाईल. याशिवाय 10,000 कोटी रुपयांचा स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंडही केंद्र सरकार सुरू करणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची साऊथ ब्लॉकमध्ये झालेली ही शेवटची बैठक होती. यापुढच्या बैठका सेवातीर्थमध्ये होणार आहेत. नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकचं रुपांतर युगे युगीन भारत या संग्रहालयात होणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधल्या दिब्रुगडमध्ये मोरान बायपास इथल्या आपत्कालीन परिस्थितीत विमान उतरवण्याच्या धावपट्टीचं उद्घाटन केलं. आपल्या आजच्या आसाम भेटीसाठी ते आज सकाळी याच धावपट्टीवर उतरले. भारतीय हवाई दलाच्या सहकार्यानं दिब्रुगडमधल्या एका राष्ट्रीय महामार्गालगत या धावपट्ट्या उभारल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत लष्करी आणि नागरी विमानं उतरवणं आणि त्यांचं उड्डाण करण्यासाठी या धावपट्ट्या विकसित केल्या आहेत. या धावपट्ट्यांच्या उद्घाटनानंतर प्रधानमंत्र्यांनी लढाऊ विमानं, वाहतूक विमानं आणि हेलिकॉप्टर्सच्या हवाई प्रात्यक्षिकांचीही पाहणी केली. पीएम ई बस सेवा योजनेअंतर्गत देशातल्या 4 शहरांसाठीच्या 225 इलेक्ट्रिक बस ते हिरवा झेंडा दाखवून त्यांनी रवाना केलं. त्यात नागपूर आणि भावनगरसाठीच्या प्रत्येकी 50, गुवाहाटीसाठी 100 आणि चंदीगडसाठीच्या 25 बसचा समावेश आहे. रासायनिक खतांमुळे कमी होत असलेल्या उत्पादकतेच्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा वापर करावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज परळी इथं आयोजित महापशुधन एक्स्पो 2026 प्रदर्शनात पशुपालकांशी संवाद साधताना बोलत होते. उत्तम रोजगार निर्मिती करण्यासाठी शेतीला जोड व्यवसाय आवश्यक असून राज्यातल्या शेती विकास आणि उत्पादकता वाढवण्यासाठी 500 कोटी रुपयांचं मिशन राबवण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. शेती पुन्हा फायदेशीर करण्यासाठी आणि पशुधन सुरक्षित करण्यासाठी वैरण विकास उपक्रम हाती घेतला जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आर्थिक प्रगती, उद्योग, रोजगार वाढ आणि सर्वसमावेशक विकास या तत्वांवर आधारित यंदाचा अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या दिशेने महत्वाचे पाऊल असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी स्पष्ट केलं. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 2026 हा अर्थसंकल्प अमृत काळातील विकसित भारत 2047 दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल असणार आहे. या अर्थसंकल्पातून राज्याला मोठा लाभ मिळाला आहे. राज्यातल्या रेल्वे आणि पायाभूत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक निश्चित करण्यात आली असून राज्यासाठी सुमारे 24,000 कोटी रुपयांची रेल्वे तरतूद करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या IICTच्या माध्यमातून अनेक ठिकाणी छोटी केंद्र सुरू करणं, पुणे आणि नागपूरला ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याची योजना आणि विविध परिवहन प्रकल्पांचा राज्याला फायदा होणार आहे असंही गोयल म्हणाले. सोलापूरमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान एका अल्पवयीन मुलाला मतदान केंद्रात प्रवेश दिल्याप्रकरणी मतदान अधिकारी आणि पोलीस शिपायाला निलंबित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अर्जुन सिंह मोहिते पाटील हे आपल्या 14 वर्षाच्या मुलाला घेऊन मतदान यंत्राजवळ गेले होते. या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत मुलुंड इथं LBS मार्गावर मेट्रो मार्गाच्या बांधकाम सुरू असलेल्या खांबाचा काही भाग आज दुपारी कोसळून एकाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. LBS मार्गावर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ दुपारी 12:30 सुमाराला ही घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या खांबाचा सिमेंटचा भाग खाली असलेल्या ऑटो रिक्षावर कोसळून हा अपघात झाल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल असं ते म्हणाले. नाशिकमधल्या बाल येशू यात्रेला आजपासून उत्साहात सुरुवात झाली. ही यात्रा आज आणि उद्या अशी 2 दिवस चालणार आहे. नाशिक पुणे महामार्गावरच्या या बाल येशू यात्रेनिमित्त काल सायंकाळी प्रार्थना घेण्यात आली. तसेच आजही दर तासाला मिस्सा अर्थात येशूची प्रार्थना करण्यात येणार आहे. रत्नागिरीकर म्हणून आपण 140 किलोमीटर समुद्रकिनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊया असं आवाहन रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. ते आज रत्नागिरीत पोलीस संचलन मैदानावर CISF अधिकाऱ्यांच्या वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉनचं स्वागत केल्यावर त्यांना पुढच्या मार्गक्रमणासाठी शुभेच्छा देताना बोलत होते. समुद्रकिनारा सुरक्षित ठेवण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ही सायक्लोथॉन आयोजित करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात सिल्क अँड मिल्क ही अभिनव संकल्पना राबवली जात आहे. याचाच भाग म्हणून 11 मार्चपर्यंत महारेशीम अभियान राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आज रेशीम चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून अभियानाचा शुभारंभ केला. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे महत्व, शासकीय योजना तसंच अनुदानाची माहिती देण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध चित्रपट आणि मालिका दिग्दर्शक आनंद रामानंद सागर यांचं काल मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांची पत्नी निशा सागर यांनी ही माहिती दिली. ते गेल्या 25 वर्षापासून पार्किन्सन्स आजाराने ग्रस्त होते. त्या स्थितीतही त्यांनी एका खासगी वाहिनीसाठी रामायण या नव्या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं. हमराही, प्यारा दुश्मन, राम भरोसे, अमन यासारख्या अनेक चित्रपटांचं आणि रामायण आणि शिर्डी के साईबाबा सारख्या मालिकेचं दिग्दर्शनही केलं होतं. दूरदर्शनवर गाजलेल्या रामायण मालिकेचे निर्माता दिग्दर्शक रामानंद सागर यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. नवी दिल्लीच्या अखिल भारतीय विश्वविद्यालय संघाच्या वतीनं म्हैसूर इथं आयोजित 39व्या दक्षिण पश्चिम विभागीय युवा महोत्सव 2026 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने एकूण 13 पारितोषिके पटकावली. त्यामध्ये 11 वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांतील बक्षिसांसह 2 विभागातील सर्वसाधारण विजेतेपदं मिळवली आहेत. 9 ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ही स्पर्धा झाली. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या 3 राज्यातल्या 39 विद्यापीठांचा सहभाग असलेल्या या महोत्सवात विविध कला प्रकारात स्पर्धा झाल्या. नंदुरबार जिल्ह्यातल्या तोरणमाळ इथं येत्या 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान तोरणमाळ रंगनिसर्गाचे नंदुरबार 2026 महोत्सवाचं आयोजन केलं आहे. या 3 दिवसीय महोत्सवात आदिवासी संस्कृतींचं दर्शन, पारंपरिक लोककला आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज क गटात कोलकाता इथं इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. कोलंबो इथं आज ब गटात आयर्लंड आणि ओमान यांच्यात झालेल्या सामन्यात आयर्लंडनं ओमानवर 96 धावांनी विजय मिळवला. स्पर्धेत आज सायंकाळी अहमदाबाद इथं ड गटात न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. स्पर्धेत काल ब गटात झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेनं दिग्गज ऑस्ट्रेलियावर 23 धावांनी मात करत धक्कादायक विजयाची नोंद केली. ड गटात झालेल्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीनं कॅनडाचा 5 गडी राखून पराभव केला. अ गटात झालेल्या सामन्यात अमेरिकेनं नेदरलँडवर 93 धावांनी विजय मिळवला. स्पर्धेतला भारताचा यापुढचा सामना उद्या पाकिस्तानसोबत होणार आहे. हा सामना कोलंबो इथं खेळवला जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कसारा मनमाड दरम्यान रेल्वेची 3री आणि 4थी मार्गिका, पालघर घोटी दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणालाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं बीडमध्ये महापशुधन एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन, जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान अल्पवयीन मुलाला मतदान केंद्रात प्रवेश दिल्याप्रकरणी सोलापुरात 2 निलंबित आणि मुंबईत निर्माणाधीन मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळल्यानं एकाचा मृत्यू, 3 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.